आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आजपासून लागू झालेल्या जीएसटी सुधारणा देशाच्या आर्थिक विकासाला गती देणार. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा. माजी राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार संपन्न. शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ. राज्यासह विदर्भातील देवस्थानांवर भक्तांची गर्दी. आणि बुलढाणा जिल्ह्यात पाडळी इथं ढगफुटी सदृश पावसामुळे शेतपिकांचं नुकसान. आता सविस्तर बातम्या. आजपासून लागू झालेल्या पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा देशाच्या आर्थिक विकासाला गती देतील असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. आज नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना वैष्णव म्हणाले की जीएसटी सुधारणांमुळे जीडीपीमध्ये सुमारे 20 लाख कोटी रुपयांची वाढ होईल. याशिवाय व्यापाऱ्यांपासून ते सामान्य नोकरदार देखील सुखावतील.
पवित्र नवरात्रि का शुभारंभ हो रहा है, साथ ही साथ जीएसटी का बड़ा बचत उत्सव भी आरंभ हो रहा है. जीएसटी की रेट्स को कम करना, 99% हमारे जो डे टू डे यूज की चीजें हैं उसके ऊपर जीएसटी में कमी आएगी. चाहे रसोई के सामान में, खाने पीने के सामान में, चाहे कपड़े, चाहे बच्चों की पढ़ाई का सामान, चाहे घर के अंदर टीवी खरीदना हो, इन सब चीजों पर बड़ी बचत जीएसटी के इस ऐतिहासिक फैसले से आएगी.
विजयादशमीच्या दिवशी अर्थात 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करत आहे. याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशभरातून या विशेष कार्यक्रमासाठी नेहमीपेक्षा 3 पट स्वयंसेवक उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलं. शताब्दी सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये 27 सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच 3 भागांमधून पथसंचालन केलं जाईल. या पथसंचालनाचा समारोप सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकात होईल, ज्याचं अवलोकन सरसंघचालक डॉ मोहन भागवत करतील. संघाच्या पंच परिवर्तन कार्यक्रमाचा भाग म्हणून मंडळ तसंच वस्ती स्तरावर हिंदू संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे स्वयंसेवकांद्वारे गृहसंपर्क अभियान देखील राबविलं जाणार असल्याची माहिती आंबेकर यांनी दिली. संघाच्या शाखा 83,000 झाले असून व्यक्तिनिर्माण आणि संघटन शक्ती या कार्यात संघ नेहमी कार्यरत राहील. विजयादशमीच्या दिवशी सरसंघ चालकांचं उद्बोधन होणार असून हा सोहळा बघण्यासाठी देश विदेशातील तसंच गणमान्य अतिथींना आमंत्रित करण्यात आल्याचंही आंबेकर यांनी सांगितलं. सेवा आणि सुशासन म्हणजेच सार्वजनिक सेवा आणि सुशासन या मंत्रानं मार्गदर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज स्मार्ट सिटी मिशनद्वारे केंद्र सरकार शहरी विकास आणि नागरिकांच्या जीवनमानात करत असलेल्या सुधारणांबाबत माहिती देत आहेत.
स्मार्ट सिटी मिशन भारताच्या शहरी क्षेत्राला आकार देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2015 सुरू केलेल्या या उपक्रमाचं उद्दिष्ट स्मार्ट आणि शाश्वत उपायांद्वारे शहरांमधील जीवनमान सुधारणं असं आहे. पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करताना पंतप्रधान म्हणाले की स्मार्ट सिटी संकल्पना स्वतःच एक जनचळवळ आहे.
जे स्मार्ट सिटी कन्सेप्ट सिर्फ इस काम के लिए इतने पैसे दिए जाएंगे वो नहीं है. ये अपने आप में एक बहुत बड़ा जन आंदोलन है. ये बीते हुई कल के अनुभव के आधार पर उज्जवल भविष्य की नींव रखने का एक सार्थक प्रयास है.
गेल्या दशकात स्मार्ट सिटी मिशन द्वारे उल्लेखनीय प्रगती झाली आहे. 8,000 अधिक प्रकल्पांपैकी सुमारे 94% प्रकल्प आता पूर्ण झाले आहेत. या व्यतिरिक्त 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. या उपक्रमात विशिष्ट झोनचा पुनर्विकास केला जात आहे. याशिवाय शाळांतील वर्गखोल्या डिजिटल करणं, वारसास्थळांचं पुनरुज्जीवन आणि रस्ते प्रकाशित तसंच सुरक्षित होत आहेत. आधुनिक रस्ते, सायकल ट्रॅक आणि ग्रीन कॉरिडॉरपासून ते प्रगत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरपर्यंत हे प्रकल्प शहरांच्या कार्यपद्धतीला आकार देत आहेत. स्मार्ट सिटी मिशनला 10 वर्ष पूर्ण होत असताना त्याचा सकारात्मक परिणाम देशभर दिसून येत आहे.
विजेच्या वाढत्या दरांनी त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांसाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना एक क्रांती ठरली आहे. ही योजना ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची संधी देत असून आतापर्यंत विदर्भातील 1,14,978 कुटुंबांनी या योजनेत सहभाग घेऊन त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले आहेत, ज्यामुळे तब्बल 442.7 मेगावॅटची वीज निर्मिती क्षमता निर्माण झाली आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही नवरात्री खास असून जीएसटी बचतच्या उत्सवासोबतच स्वदेशीचा मंत्र या काळात एक नवीन ऊर्जा प्राप्त करेल. विकसित आणि स्वावलंबी भारताचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया, असं पंतप्रधान म्हणाले. राज्यात तुळजापूरचं भवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, माहूरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपुरात कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिरात देखील नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी झाली असून त्यासाठी वाहतूक व्यवस्था, ऑनलाईन दर्शन व्यवस्था अशा अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी जगदंबा मातेची पूजा आणि आरती करण्यात आली. नागपूरच्या आज्ञाराम देवी मंदिरात देखील अखंड ज्योतसह विविध पूजा अर्चना होत आहेत. याशिवाय ठिकठिकाणच्या देवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी लगबग दिसून येत आहे. विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थानात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 9 दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. आयुर्वेद दिवसाचं उद्दिष्ट आयुर्वेदाला जागतिक आरोग्य क्षेत्रात अग्रभागी आणणं, राष्ट्रीय आरोग्य धोरणात योगदान देणं, मृत्यूदर कमी करणं तसंच मनुष्य, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठी समग्र आरोग्य दृष्टिकोन प्रस्थापित करण्याचा आहे, असं प्रतिपादन नागपूरच्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानचे प्रभारी सहाय्यक संचालक डॉ MN सूर्यवंशी यांनी केलं. क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान इथं 10व्या आयुर्वेद दिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्या अनुषंगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सूर्यवंशी बोलत होते.
इस साल का जो थीम है जन जन के लिए आयुर्वेद और पृथ्वी के कल्याण के लिए आयुर्वेद, खास करके प्रोत्साहन और प्रतिष्ठा देना यह आयुर्वेद का उद्देश्य है. राष्ट्रीय नीति में आयुर्वेद की चिकित्सा पद्धति और संभावना को लाना, आयुर्वेद के लिए जो रुग्णता की कमी मतलब डिसीज की कमी और डिसीज लोड जो है उसमें कमी होना, समग्र स्वास्थ्य की संकल्पना करना और विश्वास को बढ़ावा देना, स्वास्थ्य तक उसकी देखभाल करना आयुर्वेद का मुख्य उद्देश्य है. उसके अनुरूप हम आयुर्वेद दिवस मनाते हैं.
यंदाच्या आयुर्वेद दिवसाची मध्यवर्ती संकल्पना जनसामान्यांसाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी आयुर्वेद ही आहे. त्या अनुषंगानं 10 सप्टेंबरपासून विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आलेल्या आयुर्वेद दिवसाचा समारोप उद्या होत आहे, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी तालुक्यातील मढ परिसरात आज सकाळी ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याखाली गेलं आहे. परिसरातील ओढे नाले देखील ओसंडून वाहत आहेत. पैनगंगा नदीची जलपातळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत वाढली आहे. शेतशिवार जलमय झाली आहेत. आज संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या आणि परवा पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान येत्या काही तासांत विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या अर्ध्या भागातून मान्सून परतला असून पंजाब, गुजरात मधूनही त्याची माघार सुरू झाली आहे. तरीही मध्य प्रदेशात पावसाची तीव्रता कायम आहे आणि पुढील 10 दिवस या राज्यात जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज दाखल करण्यासाठी येत्या 30 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आजपासून लागू झालेल्या जीएसटी सुधारणा देशाच्या आर्थिक विकासाला गती देणार. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा माजी राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार संपन्न. आणि बुलढाणा जिल्ह्यात पाडळी इथं ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतपिकांचं नुकसान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.